आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन। गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार। देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सज्जतेचा आढावा। आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल। आता सविस्तर बातम्या। ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं। आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कार पूलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं। विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला। या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे। हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं। शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं। बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत। सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत। त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील। संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। या वसतीगृहात 1,000 मुलं आणि 1,000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे। सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत। देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला। संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला। दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं। नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले। उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला। या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे। दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली। गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली। उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरु केलं जातं यावर अवलंबून असेल, असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे, असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा, असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील दोन भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या दोन बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील आयएसएसएस विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.